नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. 5 सप्टेंबर सावन फुकट LPG सिलिंडराचे फॉर्म वाटप करपाक गोंयांत सुरवात जातली. पात्र लावार्थ्यांनी 5 ते 9 सप्टेंबर ह्या काळांत फॉर्म भरून सादर करचे अशी घोशणा मुखेलमंत्र्यांनी केल्या. गोंय सरकाराचे पुरातत्व खातें आनी श्री सप्तकोटेश्वर कोटीतीर्थ जिर्णोद्धार समिती हांच्या संयुक्त जोड पालवान श्री कोटीतीर्थ दिवाळी हांगसर फाल्यां सकाळी 10 वरांचेर उदकशांत आनी गंगा पुजनाची कार्यावळ जातली. श्री सप्तकोटेश्वर देवळाचे जिर्णोद्धाराच्या कामा वेळार 14व्या ते 16व्या शेंकड्या संबंधित पुरातत्वीय अवशेष मेळ्यात. जाल्यार 2 दिसांच्या गोंय दौऱ्यार आशिल्ले मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी बुधवारा ओल्ड गोंयच्या ऐतिहासीक बॉम्ब जिजस बेसिलिकेक भेट दिली. आतां मुखार गोंय सरकाराचे पुरातत्व खातें आनी श्री सप्तकोटेश्वर कोटीतीर्थ जिर्णोद्धार समिती हांच्या संयुक्त जोड पालवान श्री कोटीतीर्थ दिवाळी हांगसर फाल्यां सकाळी 10 वरांचेर उदक शांत आनी गंगा पुजनाची कार्यावळ जातली. सुवाळ्याचे यजमान म्हण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत तशेंच केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हाजीर आसतले. खास निमंत्रीत म्हण राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे आनी कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाय हाजीर आसतले. ह्या सुवाळ्याक भाविकांनी व्हडा संख्येन हाजीर रावचे अशें आवाहन जिर्णोद्धार समितीचे संयोजक डॉ भूषण भावे तशेंच पुरातत्व खात्याचे सचीव प्रसाद लोलयेकार हांणी केला. श्री सप्तकोटेश्वर देवळाच्या जिर्णोद्धाराच्या कामा वेळार 14व्या ते 16व्या शेंकड्या संबंधित पुरातत्वीय अवशेष मेळ्यात. कोटीतीर्थ ते माधवाची तळी या जुन्या वाटेर सापडिल्ल्या ह्या अवशेषां खातीर हांगा प्राचीन देवळाचे संकुल आनी पवित्र धर्मीक मार्ग आसपाचो पुरावो मेळटा. ह्या शोधान देवळाच्या दाराचेर पारंपारीकपणान कोरतात ते किर्तीमुख अलंकार, देवळाच्या खांबाचो कोरिल्लो स्तंभशीर्ष तशेंच मुर्ती स्थापने खातीर वापरतात त्या देवखस्ताचे भाग हांचो समावेश आसा. सापडिल्ल्या दगडांचे वेगवेगळे प्रकार तशेंच देवळांत वापरिल्ल्या कलात्मक आकृत्यांच्या अभ्यासांतल्यान विजयनगर साम्राज्याच्या काळांत ह्या देवळाची पुनर्बांदणी जाल्ली आसपाची शक्यताय दिसून येता. ते पयली कदंब काळांत आशिल्ले मूळ देवूळ नष्ट जाल्ले अशें पुरातत्वीय पुराव्यांतल्यान सूचित जाता. ह्या वेगवेगळ्या काळांतल्या देवळाचे अवशेष श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाचो ऐतिहासीक क्रम आनी गोंयच्या प्राचीन धार्मीक वारशाक नवी उजळणी दितात. ह्या शोधाक गोंयच्या सांस्कृतीक आनी नागरी वारशाच्या अभ्यासाच्या दृश्टीन म्हत्व आसा. 5 सप्टेंबर सावन फुकट LPG सिलिंडराचे फॉर्म वाटप करपाक गोंयांत सुरवात जातली. पात्र लावार्थ्यांनी 5 ते 9 सप्टेंबर ह्या काळांत फॉर्म भरून सादर करचे अशी घोषणा मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी आयज केल्या. हे अर्ज थळाव्या पंचायतींनी, नगरपालिकांनी तशेंच आमदारांच्या कार्यालयांत उपलब्ध आसतले हे बद्दल उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले.
माझ्या सरकारात हांवें 2022 प्रॉमीस केल्ले, हांव परत जर मुख्यमंत्री जालां जाल्यार वर्साक आमी 3 सिलिंडर फुकट दितले म्हणून येता त्या 5 तारखे दिसा फ्री सिलिंडर दिवपाचे फॉर्म तुमच्या पंचायतीनी अवेलेबल करतले, आमदारा कडेन अवेलेबल करतले. आमदार सगळ्यांचे फॉर्म भरून घेतलो. इट इज व्हेरी सिंपल. फॉर्म भरपाचो, पासबूक लावपाचो, LPG बूक लावपाचो, सिलिंडराचो, आधार कार्ड आनी वोटींग कार्ड, 4 डॉक्युमेंट लावन तुम्ही फॉर्म भरून दिवपाचो. 9 किंवा 10 तारखे दीस पैसे तुमच्या अकाउंटाचेर येतले, वांगडा 3000 रुपया 3 सिलिंडराचे.
2 दिसांच्या गोंय दौऱ्यार आशिल्ले मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी बुधवारा ओल्ड गोंयांतल्या ऐतिहासीक बॉम्ब जिजस बेसिलिकेक भेट दिली. ह्या भेटी वेळार तांणी ह्या पवित्र थळाच्या आध्यात्मीक आनी ऐतिहासीक म्हत्वाची प्रशंसा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी आपल्या घरकान्नी वांगडा ह्या युनेस्को जागतीक वारसा थळाक भेट दिली. भेटी उपरांत तांणी सांगले की ह्या पवित्र चर्चीक भेट दिवप तांकां आनी तांच्या घरकान्नी खातीर सन्मानाची बाब आसा. ह्या जाग्याच्या अध्यात्मीक आनी ऐतिहासीक म्हत्व तशेंच सगळ्या परिसराची शांतताय अणभवपा सारखी आसा. मुखेल वेंचणूक आयुक्तांचो गोंय दौरो निवडणूक अधिकारी तशेंच बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडेन संवाद सादप आनी मतदार साक्षरता तशेंच ECI नेट संबंधित कार्यक्रमांत सहभागी जावपा खातीर आसा. ओल्ड गोंयांत आसपी बॉम्ब जिजस बेसिलिका गोंयच्या ख्रिस्ती वारशांतलें एक प्रमुख ऐतिहासीक थळ. ह्या बेसिलिकेचें बांदकाम 1594 सुरू जाल्लें आनी 1605 हें काम पुराय जाल्लें. हांगा 16व्या शेंकड्यांतले जेसुईट धर्मप्रचारक संत फ्रांसिस झेवियर हांचे अवशेष दवरले आसात. तांच्या अवशेषांक दर वर्सा जगभरांतल्यान भाविक भेट दितात. बॉम्ब जिजस बेसिलिकाक गोंयांतली चर्च आनी कॉन्वेंट्स हांचो समावेश 1986 युनेस्कोच्या जागतीक वारसा थळांच्या यादीन जाल्लो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आतां मुखावयल्यो खबरो. नुवे पंचायत सभाघरांत जाल्ल्या एका कार्यावळींत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी आयज बेताळभाटी माजोड्ड्या आनी उतोड्ड्या भुयारी वीज केबलिंगाच्या कामाचो शुभारंभ केलो. हे शिवाय ह्या कार्यावळी वेळार पात्र लावार्थ्यांक 100% चड सनद प्रमाणपत्रां तशेंच म्हजे घर योजने खाला 20 कलमी कार्यक्रमांची कागदपत्रां दिली. घराचे नियमितीकरण करून कुटुंबांक त्यांच्या घराचो कायदेशीर हक्क आणि अधिक सुरक्षितता मिळवून देऊपाचो सरकाराचो हेत असा असे हे वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळा. या कार्यावळीन नुवे वाठारातल्या नागरिकांक आमदार निधीतल्यान उदकाची साठवणूक करपाच्या उद्देशान 5,000 उदकाच्यो टाक्यो वाटपाची कार्यावळ जाली. तशेंच विज्ञान फॅशन आणि पर्यटन क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करपी गोंयच्या तरणाट्यांचो भोवमान जालो. ह्या तरणाट्यांची मेहनत आणि यशाचो गोयाक अभिमान असा आणि त्यांच्या कौशल्यांक आणि आकांक्षांक उर्बा दिवपाक सरकार वचनबद्ध असा असे हे वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हळे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि साक्षरता विभागाच्या मार्गदर्शक तत्वांचेर आधारून गोय समग्र शिक्षा विभागान राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित आणि खाजगी विना अनुदानित शाळांनी 1 ते 15 सप्टेंबर 2026 या काळात स्वच्छताय पंदरस ई कचरो जागृकताय आणि संकलन मोहीम आयोजित करपाचे आवाहन केला. वर्ष 2016 ही पंदरस स्वच्छताय पंदरस म्हण मनयतात. मिशन लाईफ अंतर्गत शाळेतल्यो इको क्लब्साच्या वतीन ही मोहीम चालेक लायतले. या मोहिमे अंतर्गत शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये ई कोयराचे सुरक्षित विलो लावपाविषयी जागृकताय करप आणि संकलन मोहीम राबवप अशा कार्यावळी जातल्यो. समाजान आणि विद्यार्थ्यांमध्ये नितळसाणेची आवड निर्माण करप आणि पर्यावरणाचे रक्षण करप हाका केंद्र सरकारान व्हड प्राधान्य दिल्ल्यान विद्यार्थ्यांनी या कार्यावळीन व्हड्या संख्येन वाटो घेऊन हो उपक्रम यशस्वी करचो असे आवाहन शिक्षण संचालनालयान केला. गर्भाशयाच्या कॅन्सरा सावन राखण दिवपी ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस ही लस घेऊन पात्र आशिल्ल्यो चलयो आणि त्यांचे पालक हांच्या मदीं लसीकरणाविषयी व्हड प्रमाणात जागृकताय निर्माण करपाक सहकार्य करचे असे शिक्षण खात्यान राज्यातल्या शाळांकडेन मागला. भलायकी खात्याच्या नव्या मार्गदर्शक तत्वांक अनुसरून शिक्षण संचालनालयान हे परिपत्रक जारी केला. HPV लस चलयां खातीर कशी लावकारक असा ताचे महत्व पटवून दिवप तसेच ही लस खंय उपलब्ध असा ते विशयी सांगप अशी कामां शाळेतल्या शिक्षकांकडल्यान विद्यार्थ्यां मेरेन पावत जाल्यार बरे जातले अशे शिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकान म्हळा. हवामान. फाटल्या 24 वरांनी गोंयच्या चडशा वाठारांनी हळुवार ते मध्यम प्रमाणान पावस पडला. तशेंच फुडे राज्यातल्या विंगड विंगड वाठारांनी अशाच प्रमाणान पावस पडपाची बरीच शक्यताय असून हवामान खात्यान पावसाची कसलीच शिटकावणी जारी करू ना. खेळ. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलच्या माहितीप्रमाण 2027 जावपी चॅम्पियन्स ट्रॉफीचे येजमानपण श्रीलंकेकडल्यान काढून भारताक दिला. स पंगड असलेली ही सर्त 14 ते 28 फेब्रुवारी मेरेन मुंबय आणि वडोदरा हंगा जातली. क्रिकेट प्रशासनाकडेन आशिल्ल्या समस्यांक लागून श्रीलंकेचे येजमानपण हक्क फाटी घेऊन ICC भारताक नवो येजमान म्हण मान्यताय दिला. आता खबरो सोपोवपाच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. 5 सप्टेंबर फुकट LPG सिलिंडराचे फॉर्म वाटप करपाक गोंयांत सुरवात जातली. पात्र लावार्थ्यांनी 5 ते 9 सप्टेंबर या काळांत फॉर्म भरून सादर करचे अशी घोषणा मुखेलमंत्र्यांनी केल्या. गोंय सरकाराचे पुरातत्व खाते आणि श्री सप्तकोटेश्वर कोटीतीर्थ जीर्णोद्धार समिती हांच्या संयुक्त जोड पालवान श्री कोटीतीर्थ दिवाळी हांगसर फाल्यां सकाळी 10 वरांचेर उदकशांत आणि गंगापूजनाची कार्यावळ जातली. श्री सप्तकोटेश्वर देवळाच्या जीर्णोद्धाराच्या कामा वेळार 14व्या ते 16व्या शेकड्या संबंधित पुरातत्वीय अवशेष मेळ्यात. जाल्यार 2 दिसांच्या गोंय दौऱ्यार आशिल्ले मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी बुधवारा ओल्ड गोंयच्या ऐतिहासीक बॉम्ब जिजस बेसलिकेक भेट दिली. इतल्यान या खबरापत्र सोंपले. आमचे मुखावयले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.